आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार। नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्र केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 69 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार 7:00 खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया काचाकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर 7:00 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. चार्जाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.